नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. काल गोंयाक भेट दिले उपरांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज कारवार नौदळाच्या तळाचेर पाणबुडयेंतल्यान सफर केली. अनुवर्सा देशान राष्ट्रीय सुरक्षा सावन खेळा मेरेन तशेंच विज्ञान प्रयोगशाळा ते व्हडल्या व्यासपीठाचेर आपलो ठसो उमटायला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटलां. अहमदाबाद हांगा जाल्ले राष्ट्रीय परिषदेन गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या पंगडान 4 राष्ट्रीय पावड्यावेले पुरस्कार जुळल्यात. आनी पर्यटन खात्यावरवी घडोवन हाडिल्लो रापणकारांचो सी फूड फेस्टिवल आयज सावन हरमल दर्यादेगेर सुरू जाता. पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल गोंयाक भेट दिले उपरांत आयज कारवारा नौदळाच्या तळाचेर पाणबुडयेंतल्यान सफर केली. भारतीय नौदळाच्या कलवरी बनावटीच्या INS वक्षीर पाणबुडीतल्या नौदळाचे मुखेली एडमिरल दिनेश त्रिपाठी हांचे सयत राष्ट्रपतींनी ही सफर केली. हाचे पयली आदले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हांणी नौदळाचेर पाणबुडीतल्यान सफर केल्ली. हाका लागून नौदळाच्या जवानासयत पाणबुडीतल्यान सफर करपी द्रौपदी मुर्मू ह्यो दुसऱ्यो राष्ट्रपती थारल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे शेनवारा गोंयान आगमन जाले. आयतारा सकाळी INS हंसा तळाचेर तिणें नौदळाच्या जवानांकडल्यान मानवंदनेचो स्विकार केलो. उपरांत तिणें कारवारा नौदळ तळाक भेट दिली. अनुवर्सा भारतान राष्ट्रीय सुरक्षा सावन खेळा मेरेन तशेंच विज्ञान प्रयोगशाळा सावन संवसारांतल्या व्हडल्या व्यासपीठा मेरेन सगळे वटांनी ठसो उमटायला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन देशांतल्या तशेंच विदेशांतल्या भारतीयांक मार्गदर्शन करतना ते उलयताले. ऑपरेशन सिंदूर ह्या वर्सा दरेक भारतीयांक अभिमानाचें प्रतीक जालां अशें सांगतना प्रधानमंत्र्यांनी म्हटलां की
आज का भारत अपनी सुरक्षा से कोई समझौता नहीं करता. ऑपरेशन सिंदूर के दौरान देश के कोने कोने से मां भारती के प्रति प्रेम और समर्पण की तस्वीरें सामने आई. लोगों ने अपने अपने तरीके से अपने भाव व्यक्त किए.
आयचो भारत आपले सुरक्षेचेर तडजोड करिना हे पुराय संवसाराक स्पश्टपणान दिसून आयला. वंदे मातरमच्या 150व्या वर्सुकी दिसा निमतान लोकांनी हीच भावना आणि उमेद दाखयली हाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तोखणाय केली. खेळा मळार 2025 वर्सा भारतीय दादल्यांच्या क्रिकेट पंगडान ICC चॅम्पियन ट्रॉफी जिखली. बायलांच्या क्रिकेट पंगडान पयलेच खेपे संवसारीक सर्त जिखली. तशेंच महिलांच्या ब्लायंड T20 संवसारीक करंडक जिखून नवो इतिहास घडयलो. ह्या गजालीची प्रधानमंत्र्यांनी याद करून दिली.
हमारी पुरुष क्रिकेट टीमने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जीती. महिला क्रिकेट टीमने पहली बार विश्व कप अपने नाम किया. भारत की बेटियों ने विमेन्स ब्लाइंड T20 वर्ल्ड कप जीतकर इतिहास रच दिया. एशिया कप T20 में भी तिरंगा शान से लहराया.
भारतान विज्ञान आणि अंतरिक्ष मळार व्हड उडी मारल्या अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगले. कॅप्टन शुभांशु शुक्ला हाच्या कामगिरीचो उल्लेख प्रधानमंत्र्यांनी या वेळार केलो. अहमदाबाद हांगा आयोजित IMA राष्ट्रीय परिषदेन गोंय वैजकी महाविद्यालयाच्या पंगडान सगळ्यांत चड 4 राष्ट्रीय पावड्यावेले पुरस्कार मेळयल्यात. IMA म्हळ्यार भारतीय वैजकी संघटनेचे अध्यक्ष डॉ दिलीप भानुशाली, आदले अध्यक्ष डॉ RV अशोकन, सरचिटणीस डॉ सरबारी दत्ता आणि अर्थसचिव डॉ पियुष जैन हांच्या हस्तुके हे पुरस्कार भेटयले. पुरस्कार विजेत्यामदीं गोंय वैजकी महाविद्यालयाचे सुर्यम सिंग हांकां नॅशनल लिडरशीप एक्सलन्स अवॉर्ड, पार्थ शिंदे हांकां नॅशनल चेअरमन्स एप्रिसिएशन अवॉर्ड, दिव्या गावडे हांकां नॅशनल सेक्रेटरीज एप्रिसिएशन आनी IMA MSA गोवा कम्युनिटी सर्वीस अवॉर्ड फावो जाला. गोंय वैजकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आनी पंगडाचे मार्गदर्शक डॉ जगदीश काकोडकर हांणी पुरस्कार विजेत्यांच्या यशाविशीं खोस उक्तायल्या. परीक्षा पे चर्चा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कार्यावळीच्या 9 आवृत्तीन विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी व्हडा संख्येन वाटेकार जावचे असे आवाहन गोवा SCERT केला. परीक्षा पे चर्चा 2026 कार्यावळी खातीर ऑनलाईन नोंदणी 1 डिसेंबर 2025 सावन सरकारी अधिकृत PPC पोर्टल इनोव्हेटिव्ह इंडिया 1 www.mygov.in चेर सुरू आसा. 6 ते 12 मेरेन शिकपी विद्यार्थ्यांक शिक्षक आनी पालकांक ह्या कार्यावळीन वांटेकार जावं येता. शिक्षकां खातीर नोंदणी करप सक्तीचें आसा. तशेंच शिक्षक आनी पालकांक बल्क नोंदणी पर्याय माय गोवा पोर्टलाचेर उपलब्ध आसा अशें GSCERT कळीत केलां. शाळांत अधिकृत शाळेच्या संकेतथळाचेर सोशल मिडिया हँडल नोटीस बोर्ड आदी माध्यमाचेर PPC 2026 क्रिएटिव्हाचे प्रदर्शन करपाची विनवणी केल्या. परिक्षेचो ताण उणो करपाचे दिखेन मानाधिक प्रधानमंत्री ह्या म्हत्वाच्या कार्यावळीचो प्रसार आनी प्रचार करपा खातीर शाळांनी हेर अभिनव उपाय आपणवचे अशें GSCERT सुचयलां. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
पर्यटन खात्यावरवी घडोवन हाडिल्लो रापणकरांचो सी फूड फेस्टिवल म्हळ्यार महोत्सव आयज सावन सुरू जाता. हो महोत्सव पेडणे तालुक्यांतल्या हरमल दर्यादेग वाठारांतल्या पार्किंग जाग्याचेर आयोजीत केला. आयज उक्तावणाची कार्यावळ जावन 29 आनी 30 डिसेंबर मेरेन हो महोत्सव चलतलो. ह्या महोत्सवांत गोंयचे अधिकृत दर्या अन्न, पारंपारीक नुस्तेमारी, सांस्कृतीक कार्यक्रम आनी स्टॉल पळोवपाक मेळटले. गोवा प्रदेश सानेगुरुची कथामाला कला आणि संस्कृती संचालनालय, श्रद्धानंद ज्ञान प्रसारक मंडळ आणि श्री श्रद्धानंद विद्यालय कथामाला केंद्र पैंगीण हांचे जोडपालवान आयोजित केल्लो 48वो सानेगुरुची राज्य पावड्यावेलो विद्यार्थी कथा मेळावो हालींच जालो. श्री दामोदर विद्यालय लोलये सभाघरांत ही कार्यावळ जाली. ह्या वेळार खेळ आणि कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर, श्रद्धानंद ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश प्रभुगावकर, श्री श्रद्धानंद विद्यालयाचे मुख्याध्यापिका स्वाती खोलकर, दामोदर विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर, आयोजन समितीचे अरुण भट आणि पैंगीण जिल्हा पंचायतीचे वांगडी अजय लोलयेकर हजर आशिले. सानेगुरुजीचे प्रतिमेची पूजा करून मानेस्तांनी दिवली पेटोवन या कार्यावळीचे उक्तावण केले. या संदर्भात सानेगुरुजी कथामालेचे आदले अध्यक्ष श्री रमेश कुलकर्णी हांणी आपले विचार मांडले. ह्या मेळाव्यान प्राथमीक, उच्च प्राथमीक, माध्यमीक आणि उच्च माध्यमीक अशा 4 गटांनी कथा सांगपाच्यो सर्ती झाल्यो. तालुका पावड्यावेल्या कथा सांगपाचे सर्तीन वट्ट 18 केंद्रातल्यान पहिले आणि दुसरे इनाम मेळोवपी विद्यार्थ्यांनी ह्या राज्य पावड्यावेल्या मेळाव्यान वांटो घेतलो. भारतांत कितल्याशाच दर्यादेग आणि भितरल्या वाठारांनी दुर्मिळ धर्तरेच्या खनिजाचो बरोच आधार आसा. ही खनिजां आंध्र प्रदेश, ओडिसा, तामिळनाडू, केरळ, अस्तंत बंगाल, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्राच्या दर्यादेगेवेल्या दर्यादेग रेंव, तांबडी रेंव आणि भितरल्या गाळांत मेळटात. ही दुर्मिळ धर्तरेची खनिजां काडपा खातीर सरकारान सिंटरड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट तयार करपाक चालना दिवपी येवजणे खातीर 7000 कोटी रुपया वयर निधी मान्यताय दिल्या. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी शांती विधेयकाक नरेंद्र मोदी सरकाराचे एक व्हड विज्ञान सुदारणा अशें म्हटलां. आयज नवी दिल्लींत प्रसार माध्यमांकडेन उलयतना श्री सिंग हांणी सांगले, भारताची अणु उर्जेची तांक 2014 वर्सा सुमार 4.4 GW आशिल्ली, ती आयज सुमार 8.7 GW अशी दुपटीन वाडल्या. शांती विधेयक भारताच्या अणुकेंद्री क्षेत्रांत इतिहासीक सुदारणा घडोवन हाडटा अशें तांणी मुखार सांगलां. खेळ. राज्य पावड्यावेलो आदिवासी खेळां महोत्सव 9 ते 11 जानेवारी ह्या काळांत काणकोण तालुक्यांतल्या आमोणे पैंगीण हांगाच्या आदर्श ग्राम हांगा जातलो. ह्या महोत्सवांत कबड्डी, खो खो, हॉलीबॉल, टेनिस बॉल, क्रिकेट तशेंच रस्सी खेच, लगोरी, विटी दांडू ह्या पारंपारीक खेळा प्रकारांचो आस्पाव आसतलो. ह्या महोत्सवाच्या आयोजका संबंदान खेळां मंत्री रमेश तवडकर हांच्या अध्यक्षतेखाला बसका जाली. हवामान. राज्यान सध्या शिंयें कांय प्रमाणान उणें जालां. सकाळचें किरकोळ ते मध्यम स्वरुपाचें धुकें पडपाचो अदमास वेधशाळेन उक्तायला. आयज पणजे चडांचड तापमान 32.1 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 18.9 डिग्री सेल्सियस नोंद केला. मुरगांवांत चडांचड तापमान 32.8 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 19 डिग्री सेल्सियस नोंद केला. परतून एक फावट मुखेल खबरो. काल गोंयांक भेट दिले उपरांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज कारवारा नौदळाच्या तळाचेर पाणबुडयेंतल्यान सफर केली. अंदू वर्सा देशान राष्ट्रीय सुरक्षा सावन खेळा मेरेन तशेंच विज्ञान प्रयोगशाळा ते व्हडल्या व्यासपीठाचेर आपलो ठसो उमटायला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटला. अहमदाबाद हांगा जाल्ले राष्ट्रीय परिशदेन गोंय वैजकी महाविद्यालयाच्या पंगडान 4 राष्ट्रीय पावड्यावेले पुरस्कार जोडल्यात. आनी पर्यटन खात्यावरवी घडोवन हाडिल्लो रापणकरांचो सी फूड फेस्टिवल आयज सावन हरमला दर्यादेगेर सुरू जाता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.